आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधलीही मतदान केंद्र आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणीपुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा धनगर ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, 2,08,00,000 अधिक नावं वगळली, 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%, नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क, अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच, आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.